नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारत जगातली प्रमुख सागरी शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नौदलाच्या 3 युद्धनौकांचं जलावतरण. 77व्या लष्कर दिनानिमित्त देशाचं सेना दलाला अभिवादन. छत्रपती संभाजीनगर इथं डिजिटल इंडिया आपले सेवा केंद्र प्रकल्पाच्या जनजागृती मोबाईल व्हॅनचं उद्घाटन. संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याखाली अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला 7 दिवसांची पोलीस कोठडी. आणि महिला क्रिकेटमध्ये तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा आयर्लंडवर 304 धावांनी विजय. मालिका 3-0 अशी जिंकली. आता सविस्तर बातम्या. भारत जगातली प्रमुख सागरी शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मुंबईत आज नौदलातल्या आयएनएस सूरत आणि आयएनएस नीलगिरी या 2 लढाऊ जहाजांचं तसंच आयएनएस वाघशीर या लढाऊ पाणबुडीचं जलावतरण पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारताची भूमिका विस्तारवादाची नव्हे तर विकासवादाची असून सागरी क्षेत्रात गेल्या 10 वर्षात बंदर विकास, सीमावर्ती भागांमध्ये वाढता संपर्क, भारतमाला योजना, व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम अशा योजना राबवण्यात येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
आज भारत पूरे विश्व और खासकर ग्लोबल साउथ में एक भरोसेमंद और जिम्मेदार साथी के रूप में पहचाना जा रहा है. भारत विस्तारवाद नहीं, भारत विकासवाद की भावना से काम करता है. भारत ने हमेशा ओपन, सिक्योर, इंक्लूसिव और प्रॉस्परस इंडो पैसिफिक रीजन का समर्थन किया है. हमारा एक समृद्ध इतिहास रहा है. अपने इतिहास से प्रेरणा लेते हुए आज का भारत दुनिया की एक मेजर मेरिटाइम पावर बन रहा है.
छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौदलाची सुरुवात केली, त्या शिवरायांच्या भूमीवरून नौदलाला सामर्थ्य दिलं जात असल्याचं समाधान वाटत असल्याची भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. भारताच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या प्रत्येक सैनिकाचं त्यांनी यावेळी अभिनंदन केलं. आपलं सरकार नौदलासह पूर्ण सैन्य दलाला आत्मनिर्भर बनवत अधिक मजबूत करण्याला प्राधान्य देत असल्याचं सांगत यात महाराष्ट्रातल्या नियोजित वाढवण बंदराचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नौदलातले अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान नवी मुंबईत खारघर इथल्या श्री श्री राधा मदन मोहनजी या इस्कॉन मंदिराचं उद्घाटनही आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं. सशस्त्र दलाच्या अतुलनीय बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आज लष्कर दिन साजरा केला जात आहे. याच दिवशी 1949 तत्कालीन जनरल KM करियप्पा यांनी शेवटच्या ब्रिटिश कमांडर इन चीफकडून भारतीय सैन्याची सूत्र हातात घेतली होती. राज्यात लष्कर दिनाचं मुख्य संचलन आज पुण्यात बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मैदानावर झालं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मानवंदना स्वीकारली. लष्कर, पोलीस दल आणि महाराष्ट्र छात्र सेनेच्या महिला पथकाचा संचलनात सहभाग होता. नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातल्या सगरोळी इथल्या राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयात आज लष्कर दिनानिमित्त हवाई दलातल्या विमानांच्या प्रतिकृती रेडिओ कंट्रोलद्वारे उडवून चित्तथरारक कवायतींचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2 उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींच्या बदल्या केल्या आहेत. यानुसार तेलंगण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील, तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांना दिल्ली उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशपद मिळालं आहे. निलंबित प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं तिला अटकपूर्व जामीन फेटाळला होता, त्यावर तिनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं आज झालेल्या सुनावणीत तिच्याविरुद्ध कठोर पावलं उचलू नयेत असे आदेश दिले. केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीनं डिजिटल इंडिया आपले सेवा केंद्र हा नवीन पथदर्शी प्रकल्प राज्यात सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती मोबाईल व्हॅनला आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आलं. या प्रकल्पात प्रत्येक ग्रामपंचायतीत एक डिजिटल इंडिया सेवा केंद्र बनवण्यात येणार असून यात बँक ग्राहक सेवा केंद्र, आधार अद्ययावतीकरण केंद्र यांचीही सेवा उपलब्ध असेल. या प्रकल्पाबद्दल जनमानसात जागृती व्हावी यासाठी जिल्ह्यातल्या सर्व 870 ग्रामपंचायतींमध्ये एक डिजिटल प्रचार रथ फिरणार आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्याखाली अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला आज बीडच्या विशेष न्यायालयानं येत्या 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सुरक्षेच्या कारणामुळे कराड विरुद्धचा खटला बीड इथल्या न्यायालयात वर्ग केल्यानंतर पोलिसांनी आज कराड याला केजहून बीडला आणलं आहे. सुनावणी झाल्यावर कराड याला न्यायालयाबाहेर नेताना त्यांचे समर्थक आणि विरोधक मोठ्या संख्येनं जमा झाले होते, त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली आहे. यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले आरोपी विष्णू चाटे तसंच वाल्मिक कराड यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी थेट संबंध असल्याच्या पार्श्वभूमीवर या पक्षानं हा निर्णय घेतला आहे. महिला क्रिकेटमध्ये राजकोट इथल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं आयर्लंडचा 304 धावांनी पराभव केला. यासोबतच भारतीय महिलांनी 3 सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. आज झालेल्या सामन्यात भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करत 435 अशी मोठी धावसंख्या उभी केली. प्रतिका रावलनं 154 तर कर्णधार स्मृती मंधानानं 135 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा डाव 32व्या षटकात अवघ्या 131 धावात संपुष्टात आला. भारताकडून दीप्ती शर्मानं 3 तर तनुजा कंवरनं 2 बळी घेतले. नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र 2024 तिसऱ्या टप्प्यातल्या पदवी, पदव्युत्तर तसंच विद्यापीठ संचलित अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा येत्या 18 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत. राज्यभरातल्या 197 केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षांमध्ये सुमारे 90,000 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. यातल्या एमबीबीएस तृतीय आणि अंतिम वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा केंद्रांवर पाठवण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षांचं अशा रीतीनं संपूर्ण डिजिटायझेशन करण्याचा मानस असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संक्रांत पर्वात बचत गटाच्या महिलांनी सैनिक कल्याणासाठी दानाचं वाण लुटलं आहे. लासूर स्टेशन, वाळूज, गंगापूर आणि पैठण इथल्या बचत गटातल्या महिलांनी सैनिक कल्याण निधीसाठी एकूण 10,000 रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सोपवला. जिल्हाधिकाऱ्यांनी या महिलांच्या या दृष्टिकोनाचं आणि दातृत्वाचं कौतुक केलं आहे. समृद्धी महामार्गावर पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या लक्झरी बसची ट्रकला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना आज पहाटेच्या सुमाराला अमरावतीच्या जवळ असणाऱ्या धामणगाव इथल्या आष्टानजीक घडली. जखमींना धामणगाव इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्यानं झालेला बदल पाहता आपल्या कामाचा निपटारा लवकर होण्याच्या दृष्टीनं तसंच शासकीय कामात पारदर्शकता यावी यासाठी तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून नागरिकांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असं मत राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ किरण जाधव यांनी व्यक्त केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारत जगातली प्रमुख सागरी शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नौदलाच्या 3 युद्धनौकांचं जलावतरण. 77व्या लष्कर दिनानिमित्त देशाचं सेना दलाला अभिवादन. छत्रपती संभाजीनगर इथं डिजिटल इंडिया आपले सेवा केंद्र प्रकल्पाच्या जनजागृती मोबाईल व्हॅनचं उद्घाटन. संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्याखाली अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला 7 दिवसांची पोलीस कोठडी. आणि महिला क्रिकेटमध्ये तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा आयर्लंडवर 304 धावांनी विजय. मालिका 3-0 अशी जिंकली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.